चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना 24 तासांमध्ये देशात 69,000 नवे कोरोना रुग्ण। 24 तासांमध्ये 69,000 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत। देशामध्ये 29 लाखावर कोरोना रुग्ण असून जवळपास 55,000 मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत। भारतामध्ये कोरोना संक्रमण किती वेगाने पसरत आहे याचा अंदाज रोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लावला जाऊ शकतो। देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 68,898 नवे रुग्ण आढळून आले आहेत आणि 983 लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय। ही कोरोना रुग्णांची संख्या जगभरात एका दिवसात असलेल्या रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी आहे। अमेरिका आणि ब्राझीलमध्ये गेल्या दिवसात क्रमशः 45,341 आणि 44,484 असे नवे रुग्ण समोर आले आहेत। यापूर्वी भारतामध्ये 19 ऑगस्टला रेकॉर्ड 69,652 कोरोना रुग्ण आढळले होते।